बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, तुम्ही बालकांसाठी काम करणाऱ्या विविध यंत्रणेजवळ जाऊन तुमची तक्रार मांडू शकता आणि त्यांची मदत घेऊ शकता. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.